इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आपल्या शोच्या सुरुवातीलाच एक वाक्य बोललो आपण की बाबा रे पाऊस येतोय सध्या पण फक्त सडा मारल्यासारखा येतो आणि निघून जातो. संपूर्ण शहर धुऊन टाकण्याची गरज आहे. जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणाची पावसाची गरज आहे पण इकडे काय थेंब पाहायलाच मिळत नाहीयेत. म्हणजे इथून थोडंसं दूर जर आपण गेलं, इगतपुरी क्रॉस केला, कसारा घाट ओलांडून थोडं पुढे गेलं, तिकडे आपल्याला पाऊस छान अनुभवायला मिळतो आहे. पण आपल्या इकडं काही नाहीये, नाही का? सगळे प्रयत्न चालले आहेत पावसाला बोलवण्याचे. मग चला आपणही जरा एक प्रयत्न करून पाहूयात. हा, कोणाचं पाऊस ऐकतो का पाहूयात. आता सुद्धा जरा ऊन दिसतंय बाहेर. लेट्स सी आज कोणाचं पाऊस ऐकतो का. 6601935 नंबर आहे. बोलवताय तुम्ही सुद्धा तुमच्या इश्टाईलमध्ये पावसाला. मग ते कसंही असू शकतं. विनवणी करून असू शकतं, कोपरखळी मारून असू शकतं, कविता करून असू शकतं, शेर म्हणून असू शकतं, कुठचीही पद्धत असो, पाऊस आल्याशी मतलब. विनवूयात त्याला जरा. चला 6601935 करा कॉल. राजनीतीमधलं गाणं प्ले करतोय भिगी सी भागी सी, कडक ट्रॅक, थोडा स्वॅच. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.